रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे MH 935 मध्ये। घर से बजाते रहो कहता है रेड एफएम। घर से ही हमारे साथ जॉईन हो चुके हैं हमारे युनिव्हर्सिटी के व्हाईस चान्सलर डॉक्टर भोसले सर। आपण आज त्यांच्याशी बोलतोय। काल जो निर्णय झाला एक्झाम्स कॅन्सल होण्याबाबतीतला आणि फायनल इयरच्या एक्झाम्स फक्त होणार आहेत याबाबतीतला, याबद्दल आपण सरांशी बोलतोय।
आणि सर माझा अजून एक असा डाऊट आहे की आता फर्स्ट टू थर्ड इयर पर्यंत जे काही सब्जेक्ट्स असतात, फायनल इयरला जाताना कदाचित थर्ड इयरचे काही सब्जेक्ट बॅक लागलेले आहेत, तर मग फायनल इयरची एक्झाम होणार आहे त्यावेळी त्यांचे थर्ड इयरचे बॅक लागलेले सब्जेक्ट जे आहेत त्याची री एक्झाम होणार, तर ती होणार आहे की मग त्याला अशा पद्धतीने मार्क दिले जातील आणि फक्त फायनल इयरच्या सब्जेक्टची एक्झाम होईल?
नाही, फक्त फायनल इयरच्या सब्जेक्टची परीक्षा होईल। बाकी मागचं जे मुलांच्या आता तुम्ही जर मी जर 3 वर्षाचा कोर्स घेतला तर आता उन्हाळ्यामध्ये कोणत्या परीक्षा अपेक्षित आहेत? सेमिस्टर 2, रेग्युलर सेमिस्टर 2, 4 आणि 6 आणि सेमिस्टर 1, 3 आणि 5 हे त्यांची बॅकलॉग सेमिस्टर होते, पण त्याचे पण आपण परीक्षा घेतोच ना। तर मग अशा परिस्थितीमध्ये एक्सेप्ट सेमिस्टर 6 जे मागचे सर्व सेमिस्टर आहेत त्याचा इंटरनल असेसमेंट आणि परफॉर्मन्स ऑफ प्रिव्हियस सेमिस्टर, आणि एवढं करून जरी त्याच्या समजा इंटरनल सेमिस्टर मध्ये त्याला काही अडचणी असेल तर ऍडिशनल टेस्ट घेऊ किंवा ऍडिशनल बाकीचे प्रोजेक्ट करून घेऊ, करून त्या विद्यार्थ्याचा इंटरनल परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायला आपल्याला स्कोप होईल असं मला वाटतं।
थोडी देर के बाद वापस लॉट कराऊंगी। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजात रहो।